नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राज्य सहकार पुरस्काराची घोषणा झाली. सहकार भूषण म्हणून डॉ दत्ताराम देसाई तर सहकारश्री म्हणून प्रतिमा धोंड हांची निवड. दर्यावेळांची जपणूक करपाक गोंय सरकार वेगवेगळे उपाय घेता अशें पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हांणी म्हळां. नोकरी दिता म्हणून सांगून मस्कटाक शिंदळकी वेवसायांत घालपाचो प्रकार उक्ताडार. संगीत शिकपाक इच्छूक उमेदवाराक नाव नोंदणी करपाक कला अकादमीचें आवाहन. आतां पुराय खबरो. राज्य सहकार पुरस्कारांची घोषणा जावन सावयवेरे व्हीकेएस एस सोसायटीच्या उदरगतीक व्हड योगदान दिवपी डॉ दत्ताराम देसाय हांची सहकार भूषण पुरस्कारा खातीर निवड जाल्या. रोख 75,000 हो पुरस्कार आसा. जाल्यार महिला सहकारी बँकेच्यो फाटली 31 वर्सा अध्यक्ष आशिल्ल्या प्रतिमा धोंड हांकां सहकारश्री पुरस्कार जाहीर जाला. 50,000 हो पुरस्कार आसा. सहकार वाठारांत बरी सेवा दिवपा खातीरचो सहकार सहाय्यक पुरस्कार प्रेरणा सहकारी दूध संस्थेचे कर्मचारी गोविंद नायक आनी सहकार खाते कर्मचारी क्रेडीट सोसायटीची कर्मचारी गौरी शिरवयकार हांकां सहकार सहाय्य पुरस्कार फावो जाला. 25,000 हो पुरस्कार आसा. सहकार रत्न पुरस्कारा खातीर पात्र व्यक्ती सापडूंक नासल्या कारणान अनुसहकार रत्न पुरस्कार दिवचे ना. सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी आज पत्रकार परिशदेंत सहकार पुरस्कारांची घोशणा केली. सहकार सप्तकाच्या समारोप सुवाळ्यांत फाल्यां 20 तारखेक पुरस्कारांची भेटवण जातली. उत्कृष्ट सहकारी संस्था म्हणून आदर्श कृषी सहकारी संस्था बाळी हांची निवड जाल्या. त्यावर मिरशी व्हीकेएसएस संस्था एसीजीएल कर्मचारी क्रेडीट सोसायटी होंडा आणि व्हीपीके अर्बन सोसायटी मार्दोळ हांकां उत्तेजनार्थ पुरस्कार फावो जाल्यात. सहकार पुरस्कारा खातीर सरकारान अर्ज मागयल्यात. अर्जाची तपासणी करून पुरस्कारा खातीर शिफारस करपा खातीर खासा समिती आसता. या समितीन अनुसहकार रत्न पुरस्कारा खातीर कोणाचीच शिफारस करूंक ना. मजगती फोणेच्या राजीव गांधी कला मंदिरात थ्रिफ्ट असोसिएशना वतीन राष्ट्रीय सहकार सप्तकाचे आयोजन केले. या कार्यावेक मुखेल सोयरे म्हणून सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, अनिवासी भारतीय आयुक्त आणि आदले खासदार नरेंद्र सावयकार, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाय, थ्रिफ्ट असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकार, कार्यकारी अधिकारी एस एन भगत तसेच मुखेल वक्ते प्राध्यापक सुब्रमण्यम भट आणि 8 पगारदार सोसायट्यांचे प्रतिनिधी कमलाकांत देसाय, उमाकांत नाईक, हेमंत कासार, आरती नाईक, सरोजिनी कोमरपंत, दत्ताराम मयेकर, अनिल आर्लेकर आणि बापू उपर्डेकर हजर आशिले. एनपीओ वडील्यान बँकांची अवतिकाय जाता आणि गिरायकांचे पैसे बुडटात. आता मेरेन राज्यात 5 बँको आणि पतसंस्था बुडल्यात. ही मालिका मुखार सुरू उरची न्हय देखून सहकार खात्यान खर पावलां उबारल्यात. बँक आणि पतसंस्थांचे काम सुरळीत चालू उरचे म्हणून प्रामाणिकपणा महत्वाचं आणि ताचाच उणाव आशिल्ल्यान बँकांची वाट लागता. मुखावेल्या 2 महिन्या भितर सहकार खात्याकडच्यान कडक उपाय येवजण लागू जातली ताका सगळ्यांनी तयार रावचे असे शिरोडकर हांणी सांगले. ह्यावेळी उलयतना सहकार क्षेत्राची आवड आणि तळमळ आशिल्ल्या व्यक्तींनी हे काम मुखार व्हरूंक जाय. युवा पिळगेचो चडांत चड अंतर्भाव करतना हे काम प्रामाणिकपणान मुखार व्हरचे हाची मोख दवरूंक जाय असे सावयकार हांणी आपल्या उलोवपांत म्हळे. गोंय हे पर्यटन राज्य. पर्यटन हांगाचो मुखेल उद्देश गोंयातलो दर्यावेळो पर्यटकांचं खाशेलें आकर्षण जावन आसा. त्या खातीर ह्या दर्यावेळांची जपणूक करपा खातीर गोंय सरकार वेगवेगळे उपाय घेता अशी माहिती गोंयचे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हांणी आज दिली. दर्यावेळावेल्या रेवीची धूप आडपाचे नदरेन चर्चा करपा खातीर बेताळपाटी हांगा आयजसान 2 दिसांची राष्ट्रीय कार्यशाळा सुरू जाल्या. ह्या कार्यशाळेचे उक्तावण करतना सिक्वेरा हांणी ही माहिती दिली. ही धूप कशी आडाव येता ह्या खातीर वेगवेगळे अभ्यास चालू आसात. नेदरलँडातल्यान तज्ञांक आपोवन गोंयच्या दर्यावेळांचो अभ्यासूय केला. ही धूप आडपा खातीर गोंय सरकाराक कांय प्रमाणांत येशूय आयला. मात आतां समस्येचेर खात्रीशीर उपाय काडपा खातीर आमचे यत्न चालू आसात अशें तांणी सांगले. गोंय सरकाराच्या पर्यावरण आनी हवामान बदल खात्यान ही कार्यशाळा आयोजीत केल्ली. तातूंत वेगवेगळ्या तज्ञांनी वांटो घेतिल्लो. ह्या कार्यशाळेत पर्यावरण आनी हवामान बदल खात्याचे सचीव सरप्रीत सिंग गील हे हजर आशिल्ले. ह्यावर उलयतना एनआयओचे संचालक डॉ सुनील कुमार सिंग हांणी दर्यावेळीची धूप आडावन दवरपा खातीर स्थानीक परिस्थिती आनी दर्यातल्या उदकाची पातळी हाजो अभ्यास म्हत्वाचो आसून त्या नदरेंतल्यान सध्या अभ्यास चालू आसा अशें सांगले. ह्या कार्यशाळेत गोंयच्या दर्यावेळांचो अभ्यास करपी डेल्टारस ह्या नेदरलँडाच्या कंपनीचे तज्ञ बेस्टियन हुइजमन आनी हॅन्स दिव्रॉग हे 2 तज्ञ हजर रावपाचे आशिल्ले. मात ते येवंक नाशिल्ल्यान तांणी व्हर्च्युअल पद्दतीन ह्या चर्चेत वांटो घेतलो. मस्कटान घरकाम करपाक नोकरी दिता म्हणून सांगून गोंयच्या एका चलयेक शिंदळकी वेवसायांत अडकयल्याचो प्रकार आयज उक्ताडार आयला. मस्कटाक व्हरून एका शेखाक पिडीत चलयेक दिवपाचो वेव्हार जालो. ही चली धीट आशिल्ल्यान तिणें थंयच्यान पळ काडलो. तशेंच अर्ज ह्या बिगर संस्थेच्या मजतीन गोंय पुलिशेक कळीत करून गोंयच्यान मनीस तस्करी करपी सय्यद अब्दुल्ला शेख हो वास्कोचो तशेंच मस्तान खान ह्या मडगांवच्या तरणाट्यांक अटक केली अशी माहिती क्रायम ब्रांचीच्या पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी दिल्या. पिडीत चलये वांगडा भारतांतल्या हेर राज्यांतल्यो आनीक 11 चलयो आसात अशें ह्या वेळार पुलिशेक कळ्ळां. केंद्रीय गृह मंत्रालयाक हे विशीं पत्रां बरोवन संबंधीत 11 चलयांची सुटका करपाच्या दिकेन फुडली कारवाय जातली अशी माहिती पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी दिल्या. विदेशांत नोकरी मेळपाच्या हावेसांत स्वताक त्रासांत घालूं नाकात. एजन्सी बोगस की कायदेशीर नोंदणीकृत ताची पयली तपासणी करची अशें आवाहन अधीक्षक गुप्ता हांणी केलां. ते रायबंदरा क्रायम ब्रांचीत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत उलयताले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबराक जावपी विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर गोंय सरकारान गोंयांत काम करपी महाराष्ट्रांतल्या कामगारांक भरपगारी सुटी जाहीर केल्या. हे विशींचो आदेश सरकारान जारी केला. गोंयच्या बऱ्याचशा उद्देगांनी महाराष्ट्रातले नागरीक काम करतात, तांकां मतदानाचो हक्क घेवंक मेळचो म्हण हो आदेश जारी केला. कुर्टी फोंडेच्या श्री अमे उच्च माध्यमीक शाळेच्या राष्ट्रीय सेवा येवसण निवासी शिबिराचो काल समारोप जालो. हे सुवाळ्याक गोंयचे तरणाटे उद्देजक योगेश अनंत केळकार मुखेल सोयरे म्हण हजर आशिल्ले. वेवसायात येस मेळपाक जाय आशिल्ले मानसिकतेची निर्मिती शाळेंतल्यानूच जाता अशें तांणी सांगले. तशेंच वेवसायात यशस्वी जावपाचो रस्तो कश्ट सोडल्यार खंयच्याच वटेन वचना अशें तांणी म्हळें. गोमंतकीय तरणाटे फक्त नोकरी सोदतात, तांणी आतां वेवसाय करपाची तयारी दाखोवंक जाय अशें तांणी म्हळें. वागुर्मे फोंडे हांगाच्या श्री शांतादुर्गा देवस्थानच्या प्रकारात नितळसाण करपा खातीर विद्यार्थ्यांनी सेवा प्रकल्प हातात घेतिल्लो. समाजसेवक आनंद वागुर्मेकार, अमे उच्च माध्यमीक शाळेचे वेवस्थापक किरण लिमये हांणी लेगीत विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले. कला अकादमी गोंय अस्तंत संगीत विभागात शास्त्रीय गिटार, पियानो, इलेक्ट्रॉनिक किबोर्ड, सेलो, व्हायोलीन आनी सोलो गायनात नाव नोंद करपा खातीर शिकपी इच्छूक उमेदवाराकडच्यान अर्ज मागयता. नवीन उमेदवारांक प्रवेश मेळपा खातीर उण्यांत उणी पिराय मर्यादा 31 डिसेंबर 2024 मेरेन 7 वर्सां आनी चडांत चड पिराय 10 वर्सां इतली आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी 25 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2024 ह्या काळांत सोमार ते शुक्रारा कामाच्या दिसांनी आदिलशा संकुल पोरणें सचिवालय पणजी कला अकादमी गोंय हांगाच्या कार्यालयीन कॅश कावंटरावेल्यान सकाळी 10 ते दनपारां 1 आनी दनपारां 2 ते 4 म्हणसर विवरणपत्र व्हरूं येता. जल्म प्रमाणपत्राच्या प्रतिसयत वेवस्थीत भरिल्लो अर्ज सादर करपाची निमणी तारीख 16 डिसेंबर सांजवेळा 5 मेरेन आसा. थारायल्ले तारखे उपरांत कसलेच अर्ज मेळचे नात आनी उमेदवार 16 डिसेंबराक सांजवेळा 5 मुलाखतीक हजर जाले उपरांत रिक्त सुवातींचे उपलब्धे प्रमाणूच प्रवेश दितले. उत्तर गोंय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान परवरी हांगा राष्ट्रीय महामार्ग 66 अवजड वाहनांच्या प्रवेशाचेर बंदी लागू केल्या आनी उड्डाण पुलाचे काम पुराय जाय मेरेन ही बंदी लागू आसतली. बांदावटीच्यान येवपी आनी पेडणे बार्देस तिसवाडी वटेन वचपी ट्रेलर, कंटेनर हे सारख्या अवजड म्हाल येरादारी वाहनांनी सकाळी 6 ते रातची 10 मेरेन पत्रादेवी, सकरा, तोरसे, तामोशें, उगी आनी रेडकर हॉस्पिटला लागी थांबचे आनी रातची 10 ते सकाळी 6 वरां मजगती येरादारी करची. अशा वाहनांनी मिर्शी जंक्शना कडल्यान बाणस्तारी वा कुठ्ठाळी वटेन येरादारी करची. अन्नधान्य, भाज्यो, नाशवंत वस्तू यासारख्या अत्यावश्यक म्हालाची येरादारी करपी अवजड वाहनांनी रस्त्यार कमी येरादारी आसपी वेळेत म्हणजे सकाळी 11 ते दनपारां 12:30 आनी 2:30 ते सांजेची 4 तशेंच रातच्या 8:30 उपरांत परवरी वा मिर्शे वटेनच्यान पणजे येवचे. पिळन उद्देगीक वसणुकेंतल्यान येवज करपी अवजड वाहनांनी सकाळी 6 ते रातची 10 मेरेन परवरी रस्त्याचो वापर करचो न्हय. ह्या वाहनांनी साळगांव जंक्शना कडल्यान म्हापशा वा ग्रीन पार्क जंक्शना कडेन फुडें येरादारी करची. फाटल्या वर्सा सावन गोवा मराठी अकादमीन 90 पुस्तकां प्रकाशीत केली, तातूंतली कांय गुणात्मक बऱ्या पुस्तकांत पुरस्कारूय फावो जाले. हे सगळे पुरस्कार निपक्षपातीपणान दिल्यात तरी कांय जाणांच्या मनांत दुबाव आसतात. ताका लागून ज्या पुस्तकांक पुरस्कार फावो जाल्यात ती पुस्तकां पुरस्कार सुवाळ्या वेळार वाचकांक उपलब्ध करून दितले अशें गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सावंत हांणी सांगलां. वाचकांक ही पुस्तकां गुणात्मक दृश्ट्या परिपूर्ण आसात ते हाका लागून समजतले अशें तांणी म्हळां. मडगांव पालिका सभाघरांत गोवा मराठी अकादमी 66 विभाग आनी 66 बायलां संघटना हांच्या जोड पालवान आयोजीत साहित्य गंध ह्या कार्यावळीत अध्यक्ष म्हण ते उलयताले. ह्यावेळी मुखेल सोयरे वक्ता म्हणून डॉ प्रमोदा देसाय आनी डॉ नीता तुर्णे तर मानाचे सोयरे म्हणून कार्यकारिणीचे सदस्य आनी समन्वयक जनार्दन वेर्लेकार, 66 विभागाचे अध्यक्ष अरुण रायकार आनी बायलां फाट्याचे अध्यक्ष रजनी रायकार आशिल्ली. कार्यावळीच्या दुसऱ्या सत्रात कवी संमेलन जाले. अध्यक्ष म्हणून महेश पारकार आशिले. हेरिटेज फर्स्ट फेस्टिवल 2024 पणजेत जाले. पणजेचो इतिहास ह्या विशयावरी चर्चा रंगली. राजधानी पणजे घडोवपाक पोर्तुगीज पूर्व आनी पोर्तुगीज कालीन खूप जणांचो हातभार लागला. गोंयाक लाभिल्ल्या समृद्ध वारशाचो आमकां अभिमान आसपाक जाय, तशेंच हे गिरेस्त दायज आमी मनोवपाक जाय अशें ह्या चर्चेवेळार उलयतना इतिहास अभ्यासक सेल्सा पिंटो हांणी म्हळें. ह्या चर्चेत नेनेट फर्नांडीस, राजवैद्य आनी सपना सरदेसाय वांटेकार जाल्ली. 1843 वर्सा पणजे पोर्तुगीज राजवटींतल्यान दुसरी राजधानी जाल्ली. ते आदी आदिलशा पॅलस चर्च बी उबारिल्ल्यो पूण राजधानी पणजीक विकसीत करपाक डॉम मॅन्युअल दी पोर्तुगाल लिक्रेस्टो हांचो मोलादीक वांटो आसा. तांणी कांपानाची निर्मिती केली, रस्ते केले आनी पणजीत ती तत्कालीन सगळ्यांत व्हडली इमारत जातूंत सध्याचे पुलीस मुख्यालय आसा ताची निर्मिती केली. अशें हे समृद्ध दायज आशिल्ले पणजीची जतनाय घेवपाक आमचें कर्तव्य आसा अशें पिंटो उलयली. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. राज्य सहकार पुरस्काराची घोषणा जाली. सहकार भूषण म्हणून डॉ दत्ताराम देसाय तर सहकारश्री म्हणून प्रतिमा धोंड हांची निवड. दर्यावेळांची जपणूक करपाक गोंय सरकार वेगवेगळे उपाय घेता अशें पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेर हांणी म्हळां. नोकरी दिता म्हण सांगून मस्कटाक शिंदळकी वेवसायांत घालपाचो प्रकार उकताडार. संगीत शिकपाक इच्छूक उमेदवारांक नाव नोंदणी करपाक कला अकादमीचें आवाहन. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.